आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस। या टप्प्यात 96 मतदारसंघात होणार मतदान। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध। टिकटॉक ऍपवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची स्वाक्षरी। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार। आणि देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात पुढचे 5 दिवस तीव्र ते अतितीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज। लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपते। उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। या टप्प्यात 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे। यात महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मावळ, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड मतदारसंघात मतदान होईल। याखेरीज उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि जम्मू काश्मीरमध्येही चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात मुरेना इथं पक्षाच्या प्रचारसभेला संबोधित केलं। प्रधानमंत्री कालही मध्य प्रदेशात होते आणि त्यांनी भोपाळमध्ये रोड शो सह सागर आणि बैतूल लोकसभा मतदारसंघातल्या सभांना संबोधित केलं। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला असून ठिकठिकाणी उमेदवारांसाठी प्रचारसभा होत आहेत। त्याशिवाय प्रचार फेऱ्या, मतदारांच्या भेटीगाठी आणि समाजमाध्यमावरच्या पोस्ट यातून प्रचार सुरू आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल केरळात कोट्टायम इथं प्रचारसभेत केलेल्या भाषणाबद्दल निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस जारी केली आहे। या भाषणासंदर्भातलं स्पष्टीकरण देण्यासाठी येत्या 29 एप्रिलपर्यंतची मुदत आयोगानं गांधी यांना दिली आहे। पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या नागपूरमध्ये फेरमतदान घेण्याची मागणी 6 अपक्ष उमेदवारांनी केली। नागपूरमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते। नागपूरमध्ये 19 एप्रिलला मतदार यादीतल्या गोंधळामुळे 7 लाख लोकांना मतदान करता आलं नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून जिल्हा निवडणूक आयोगानं आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची दखलही घेतली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार काल संपला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात अनेक प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या। या टप्प्यात लोकसभेच्या 88 जागांसाठी 12 राज्य आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये उद्या मतदान होणार आहे। मध्य प्रदेशमध्ये बैतूल मतदारसंघात या टप्प्यात मतदान होणार होतं, मात्र तिथं बसपच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तिथलं मतदान तिसऱ्या टप्प्यात घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय। 88 मतदारसंघातले मिळून एकंदर 1198 उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत। मतदानाच्या दृष्टीनं संबंधित मतदारसंघात जय्यत तयारी प्रशासनानं केली आहे। महाराष्ट्रात उद्या अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। या मतदारसंघात मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम मतदानाचा मागोवा उद्या आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर ऐकता येईल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला। शपथनामा नावानं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे। एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलंय। नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवादाविरोधातला युएपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पवार गटानं दिलं आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल टिकटॉक ऍपवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली. चीनच्या बाईट डान्सनं टिकटॉक ऍप बाजारातून काढून टाकावं अथवा अमेरिकन कंपनीला ते विकावं अशी अट यामध्ये घालण्यात आली असून त्यासाठी 9 महिन्यांची मुदत दिली आहे. टिकटॉक ऍपमुळे चिनी प्रशासनाला वापरकर्त्यांच्या डेटामध्ये शिरकाव करता येईल या भीतीमुळे अमेरिकन सिनेटनं काल या वादग्रस्त ऐतिहासिक विधेयकाला मंजुरी दिली. दरम्यान हा कायदा असंवैधानिक असून आपण त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं टिकटॉकनं म्हटलं आहे. एशिया व्हिडिओ इंडस्ट्री असोसिएशननं मुंबईत आयोजित केलेल्या फ्युचर ऑफ व्हिडिओ इंडिया या परिषदेचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी आज उद्घाटन केलं. भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सची बाजारपेठ मिळवण्यासाठी चालना देण्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं उद्दिष्ट असल्याचं संजय जाजू यांनी यावेळी सांगितलं. हा महत्वाकांक्षी दृष्टिकोन साकारण्यासाठी नवोन्मेष आणि विकासाला चालना देऊन या क्षेत्रातल्या नव्या संधींचं भांडवल करण्याचं धोरण अंगीकारल्याचं ते म्हणाले. उन्हाळी हंगामात मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं मुंबई आणि गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या गाडीच्या 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी गोरखपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या या गाडीच्या दोन्ही बाजूंनी एकूण 28 अतिरिक्त फेऱ्या होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी 7:30 वाजता हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघात सामना होईल. आयपीएल क्रिकेटमध्ये काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्स संघावर 4 धावांनी विजय मिळवला. दुबईत सुरू असलेल्या 20 वर्षाखालच्या वयोगटासाठीच्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताच्या दीपांशू शर्मानं भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलं. याच स्पर्धेत रोहन यादवनं रौप्यपदक मिळवलं. मुलांच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रियांशूनं रौप्यपदक मिळवलं तर ऋतिक राठीनं गोळाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत 60 भारतीय खेळाडूंनी भाग घेतलाय. तेलंगणामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 10 जण मृत्युमुखी पडले. वरंगळ खय्यम महामार्गावर काल रात्री एका दुचाकीनं खासगी बसला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर आज पहाटे सूर्यपूर जिल्ह्यात दुर्गापुरम इथं राष्ट्रीय महामार्गावर एका 4-चाकी वाहनानं ट्रकला धडक दिल्यानं झालेल्या आणखी एका अपघातात 6 जण मृत्युमुखी पडले तर 4 जण जखमी झाले. उत्तर प्रदेशमध्ये काल रात्री एका कार चालकाचा वाहनावरचा ताबा सुटून झालेल्या अपघातात 4 जण मृत्युमुखी पडले. गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं करण्याच्या उद्देशानं देशात तांत्रिकदृष्ट्या प्रगत न्याय वैद्यक प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं म्हटलंय. न्याय वैद्यक आणि तपास विभाग या दोन्ही विभागांचं काम एकत्रित तपास प्रक्रियेचा भाग बनण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश अरुणकुमार मिश्रा यांनी यावेळी केलं. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात पुढले 5 दिवस तीव्र ते अतितीव्र स्वरुपाची उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. ओदिशाचा किनारपट्टी भाग, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला आणि हिमालय पर्वतरांगांचा प्रदेश, सिक्कीम आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात अतितीव्र उष्णतेची लाट, तर बिहार, झारखंड, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, तेलंगणा आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे. ईशान्य भारतात 26 ते 28 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे. या काळात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तसंच येत्या शनिवारी आणि रविवारी ईशान्य भारतात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस. या टप्प्यात 96 मतदारसंघात होणार मतदान. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध. टिकटॉक ऍपवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची स्वाक्षरी. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार. आणि देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात पुढचे 5 दिवस तीव्र ते अतितीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.